चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राजभवन येथील कोरोना विषयक बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मुख्य सचिव उपस्थित। कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते। या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसंच अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केलं। अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सैनिक, नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल तसंच शासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते।